कार्य देवा पाहतोस तो अनंत ज्ञाना तुका अधिरा भाला भेटतोस एकांत
वारकऱ्यांचा कार्य देवा पाहतोस तो अनंत
वारकऱ्यांचा कार्य देवा पाहतोस तो अनंत आदिनाथ आणि ज्ञान तुकाला भेटतोस एकांत
परत घे चुकलंय ज्ञाना तुका आदिनाथाला भेटतोस एकांत ज्ञाना तुका
पहिली लाईन चांगली का मग
गे ना मग पहिले
ओके
वारकऱ्यांचा कार्य देवा पाहतोस तो अनंत ज्ञाना तुका आदिनाथाला भेटतोस एकांत
ऐकूया बरोबर सुटलं
घे आता घे फायनल घे नाही बरोबर जागा बरोबर मला दाखव कुठं आली हरकत
पण
खूप सुंदर कुठं आली जागा बघू हा परत परत ऐकू एकदा एकदाच ऐकू
दुसरा बार चालू होतो त्याच्या वन नंतर काढू का ती
श्रीकांत
मी वन म्हणलं की चालू होईल तुमच्या
काय कुठून घुसलो तू काय माहिती बाबा
मी दाखव
श्रीकांत
बरोबर
मला
वन
ठीक आहे
एकांत पप्पा
प्रश्न आहे का
एकांत
वारकऱ्यांचा कार्य देवा पाहतोस तू अनंत ज्ञाना
तू पाहतोस
पाहतोस तू भेट
तोसे एकांत आले का
खर काय तरी आलं तुम्हाला
गाण्यासाठी चंदन आज अतुर चंदन आज अतुर लागली जिव्हा हुरहुरे विठ्ठल पाहण्यास